आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडिया पोस्ट वरवीं मेक इन इंडिया भारताची अर्थवेवस्था संवसारीक मळार कशी मुखार व्हरता ते सांगला. सरकारान निती आयोगाचे पुनर्गठन केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, घरमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांचो पदसिद्ध वांगडी आस्पाव केला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सरकारान आयतारा सर्वपक्षीय बसका आपयल्या. केरळात सुरू आशिल्ल्या उटंगराच्या पावसाक लागून अधिकाऱ्यांनी आज 8 जिल्ह्यांतल्या सगळ्या शिक्षणिक संस्थांक सुटी जाहीर केल्या. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसांत कोकण, गोय आणि मध्य महाराष्ट्रात सामको घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडिया पोस्ट वरवीं मेक इन इंडिया भारताची अर्थव्यवस्था संवसारीक मळार कशी मुखार व्हरता ते सांगला. सोशल मिडियाचेर शेअर केल्ल्या पोस्टान मेक इन इंडियाची झलक दिवन संवसारभर भारतीय सायकलींची मागणी आसा अशें तांणी म्हळां. ब्रिटन, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांनी निर्यात वाढल्या. ही वाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेन भारताचो वाढत आशिल्लो प्रभाव उजवाडाक हाडटा. पोस्ट प्रमाण बिहारान तयार केल्ले बूट आता रशियन सेना वापरपाक लागल्या. आंतरराष्ट्रीय संरक्षण बाजारपेठेन भारताचो वाढत आशिल्लो प्रभाव आणि उत्पादन क्षमतायेचो उंचेलो दर्जो दाखोवपी हो एक वाटचिरो. त्याचबरोबर भारताची युपीआय प्रणाली आता जागतिक झाल्या, जाका लागून जायत्या देशांनी निर्बाध डिजिटल फारीकणी शक्य झाल्या. ते भायर अमेझॉनाच्या ब्लॅक फ्रायडे आणि सायबर मंडे विक्रीन भारतीय उत्पादनाचे वर्चस्व आशिल्ल्यान तांचे संसारीक आकर्षण उजवाडाक आयला. ही यशोगाथा मेड इन इंडिया वस्तूंची आंतरराष्ट्रीय मागणी आणि जागतिक ई कॉमर्स बाजारात भारताची वाढत आशिल्ली उपस्थिती दाखयता. सरकारान निती आयोगाचे पुनर्गठन केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, घरमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांचे बरोबर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांचो पदाधिकारी वांगडी आस्पाव केला. सरकारी अधिसूचने प्रमाण खाशेले आमंत्रित आसा रस्ते येरादारी महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा, पोलाद मंत्री एच डी कुमारस्वामी, एमएसएमई मंत्री जितन राम मांझी, पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग, सामाजिक न्याय सशक्तीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार, नागरी विमान येरादारी मंत्री के राममोहन नायडू, आदिवासी व्यवहार मंत्री ज्वाला ओराम, बायला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान आणि नियोजन मंत्री राव इंदरजीत सिंग. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या अध्यक्षपदार कायम असतात तर सुमन बेरी हे उपाध्यक्षपदार उरतले. व्ही के सारस्वत, प्रोफेसर रमेश चंद, डॉ व्ही के पॉल आणि आनंद विरमानी हे पूर्ण वेळ सदस्य असा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सरकारान आयतारा सर्वपक्षीय बसका आपयल्या. या बसके वेळार संसदेच्या दोन्ही सभागरांचे कामकाज सुरळीत चालपा खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान सहकार्याची विनंती करतले. अर्थसंकल्पीय अधिवेशन या महिन्याच्या 22 ते फुडल्या महिन्याच्या 12 तारीख मेरेन चलतले. केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलैक सादर करतले. नरेंद्र मोदी सरकाराच्या 3 कार्यकाळाचे हे पहिले अर्थसंकल्प असतले. फाटल्या महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि संसदेच्या दोन्ही सभागरांच्या संयुक्त बसकेत उलप करताना हे अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचे आणि फुडाराच्या दृष्टीचो प्रभावी दस्तावेज ठरतले असे सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 खातीरच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्याची सुरुवात काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांच्या उपस्थितीत पारंपारिक हलवा सेरेमनीन झाली. या कार्यक्रमाक अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थ मंत्रालयाचे सचिव, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे प्रमुख आणि वित्त मंत्रालयाचे हेर वरिष्ठ अधिकारी उपस्थित आशिल्ले. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 या महिन्याच्या 23 तारखेक सादर करतले. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेन अर्थसंकल्पीय भाषण पुराय केल्या उपरांत एन्ड्रॉयड आणि एप्पल ओएस या दोन्ही प्लॅटफॉर्माचेर उपलब्ध आशिल्ल्या केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल एपाचेर अर्थसंकल्पीय दस्तावेज इंग्लिश आणि हिंदी भाषेत उपलब्ध असतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान ऐकतात. केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल हांणी म्हळां, भारतान फार्मास्युटिकल्स, टेक्सटायल्स, ऑटोमोबाईल्स आणि केमिकल क्षेत्रांतल्या निर्यात तीन वाढ जावपाची खूप शक्यता आसा. बार्थवाल हांणी नवी दिल्लीत भारतीय परराष्ट्र व्यापार संस्थेच्या दोन मुखेल एमबीए कार्यावळीचे उक्तावण करताना ही माहिती दिली. भारत 2047 मेरेन विकसित राष्ट्र जावपाच्या दिकेन वाटचाल करता आणि आयआयएफटीच्या विद्यार्थ्यांची भूमिका हे दिकेन महत्वाची असा असे त्यांनी सांगले. मुखेल मंडीन फाटल्या एका महिन्यात चणे अरहर आणि उरट डाळ हांचे दर 4% उणे झाल्यात असे गिरायक व्यवहार खात्यांचे सचिव निधी खरे हांनी सांगला. पण किरकोळ विक्रीच्या दरांत तसो उणाव दिसूंक येवना असे तांणी सांगले. घाऊक बाजार आणि किरकोळ दरामधली तफावत तांणी निदर्शनाक हाडली आणि तांणी म्हणले हाजे वयल्यान किरकोळ व्यापारी चढ नफो करता असे दिसून येता. श्रीमती खरे हांनी काल रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया आरएआय अर्थात भारतीय किरकोळ व्यापारी संघटनेकडे जाल्ले बसकेन दाळींचे दर आणि अरहर आणि चणे साठोवपाची मर्यादा हांचे विशीं चर्चा केली. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 खातीर पात्र शिक्षकाकडल्यान ऑनलाईन स्वनामांकन नोंदणी करपाची निमाणी मुदत बिरेस्तार मेरेन वाढयल्या. अर्जदारांक आपले पुराय केल्ले स्वनामांकन 21 जुलै मेरेन सादर करपाक मेळटले. फाटल्या महिन्याच्या 27 तारखेसावन शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल अवॉर्ड टू टीचर्स डॉट एज्युकेशन डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलाचे नामांकन अर्ज मागयल्यात. अनु 3 टप्प्यांच्या निवड प्रक्रियेतल्यान 50 शिक्षकांची निवड जातली अशी शिक्षण मंत्रालय निवेदनात म्हणा. हा पुरस्कार राष्ट्रपती 5 सप्टेंबराक नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात जावपी सुवाळ्यात दिसले. कथित चोरी धोरण घोटाळ्यात आपचे वरिष्ठ फुडारी मनीष सिसोदिया हांचे जामीन अर्जाचे सर्वोच्च न्यायालयान काल नोटीस जारी केल्या. न्यायमूर्ती बी आर गवई हांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठान केंद्रीय अन्वेषण ब्युरो सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय ईडीक या महिन्याच्या 29 तारखेपर्यंत उत्तर दिवपाक सांगला. सिसोडिया हांच्या आदवोगादान असो युक्तिवाद केला की वडील आपुडारी 16 महिन्यासावन कादयेंत आसात आणि खटलो फाटल्या वर्षा ओतुमरान आशिल्लो त्याच टप्प्यार उरला. बिहारात काल अंमलबजावणी संचालनालयान मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे आदले आमदार गुलाब यादव आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी संजीव हंस हांच्या वेगवेगळ्या सुवातींनी जायत्यो धाडी घालो. संजीव हंस हे बिहार स्टेट पॉवर होल्डिंग कंपनी लिमिटेडचे सीएमडी असतात. आदले आमदाराचे ते खूप लागीचे असतात. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पटना हंगाच्या त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयात झडती घेतली. केरळात सुरू आशिल्ल्या उटंगाराच्या पावसाक लागून अधिकाऱ्यांनी आज 8 जिल्ह्यांतल्या सगळ्या शिक्षणिक संस्थांक सुटी जाहीर केल्या. कन्नूर कोझिकोड वायनाड पलक्कत त्रिशूर इडुक्की आलापुझा आणि कोटायम या जिल्ह्यांनी सुटी जाहीर केल्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाण पूर्वनियोजित परीक्षांनी कसलोच बदल जावचो ना. केरळात चालू आशिल्ल्या उटंगाराच्या पावसाक लागून मुखेलपणान राज्याच्या उत्तर आणि मध्य भागात व्हड प्रमाणात लुकसान झाल्याची माहिती असा. दोंगराळ आणि नयेच्या देगेवेल्या वाठारांनी हाय अलर्ट जारी केला. दोंगराळ वाठारांनी रातचो प्रवास करपाक बंदी असा. पलक्कड आणि इडुक्की जिल्ह्यांतले पर्यटन तळ बंद असतात. एनडीआरएफचे 9 पंगड राज्यांत असा. दर्या खवडळिल्लो आशिल्ल्यान केरळा कर्नाटक आणि लक्षद्वीप दर्यादेगांनी नुस्तेमारींचेर बंदी घाल्या. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसांत कोकण गोय आणि मध्य महाराष्ट्रात सामको घोग्यांनी पाऊस पडपाचा अदमास उक्ताला. आयएमडीन सांगले फुडल्या 4 दिसांत गुजरात कर्नाटका छत्तीसगड ओडिशा केरळा नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरांत उटंगार ते अतिउटंगाराचा पाऊस पडपाची शक्यताय असा. तसेच फुडल्या 4 दिसांत हिमाचल प्रदेश उत्तराखंड उदेंत राजस्थान जम्मू काश्मीर लडाख पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानात हलको ते मध्यम पाऊस पडटलो असं अदमास हवामान खात्यान उक्तायला. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सोशल मीडिया पोस्टवरवी मेक इन इंडिया भारताची अर्थव्यवस्था संसारीक मळार कशी मुखार व्हरता ते सांगला. सरकारान निती आयोगाचे पुनर्गठन केला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सरकारान आयतारा सर्वपक्षीय बसका आपयल्या. केरळात सुरू आशिल्ल्या उटंगाराच्या पावसाक लागून अधिकाऱ्यांनी आज 8 जिल्ह्यांतल्या सगळ्या शिक्षणिक संस्थांक सुटी जाहीर केल्या. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दिसांत कोकण गोय आणि मध्य महाराष्ट्रात सामको घोग्यांनी पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. आणि इतल्यानी राष्ट्रीय खबरो सोपल्यो.